Yaya buachi sangata ho kaya kama chinai.
Kaya kama chinai.
Yaya buachi sangata ho kaya kama chinai.
Kaya kama chinai.
Dusre chi ninda karne yacha dhanda chha.
Yacha dhanda chha.
Aho dusre chi ninda karne yacha dhanda chha.
Yacha dhanda chha. Yaya buachi sangata ho kaya kama chinai. Yaya buwaji sangata o kaya kamachi nai.
Kaya kamachi nai. Yaya buwaji sangat kaya kamachi nai. Baraka karan yala dusra chi ninda kashi karta hai. Hez baga dasto. Pane ka arta ne bora bora hai mandali. Karan ninda kata ghar asava se zari manun manto. Chalna bolna vagna madhe devi vinamrata.
Devi vinamrata. Devi vinamrata.
पुष्कळ शिकले नॉन मॅट्रिक पास गंगूबाई नॉन मॅट्रिक आणि हा एकाच वर्गात होते. एकदा मला बुवाने पाठवलं चिठी पाठवली बुवा की म्हणे आमच्या आमच्या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि खाली बुवाने म्हटलं आपला मुणगेकर बुवा आणि लिहिलं होतं एलएल एमपी. मी विचार करत राहिलो ही कुठली पदवी बाबा एमबीबीएस एलएलबी वगैरे पदवी वेगळी असते पण ही कुठली. नंतर मला समजलं थोडा विचार केला आणि मी समजलं की एल एल एम पी म्हणजे लटक लटक के मॅट्रिक पास. मी देवाला पेढे ठेवले म्हणाला झाले बाबा एकदा बुवाचे पास. म्हणून म्हणतो आता लाल कोण समजत आपली ते तुम्ही जाणलेच असाल. नाही तसं यांना सवय आहे पाहे बुवा गिरी करायच्या अगोदर कुस्ती खेळायची कुस्ती. पण यांचा ड्रेस कसा होता वरती बॉडी लाल आणि खाली चड्डी पिवळी. एका पत्रकाराने मुलाखत घेतली बुवांची आणि विचारलं की हाच ड्रेस तुम्ही का निवडला तेव्हा बुवा म्हणाले हे बघा नेहमीच काय आपल्या ताकदीचा माणूस भेटत नाही मल्ल भेटत नाही. आपल्यापेक्षा जर कोण ताकदवान भेटला आणि त्याने जर थोबाड बिवाड फोडून ठेवले तर ते रक्त दिसू नये म्हणून ही लाल बॉडी वापरतो. मग ते पत्रकार म्हणाले मग तुम्ही पिवळी चटी का वापरता. नाही म्हणाला त्याच्यापेक्षा जर कोण भेटला आणि त्याने ओली ओली केली तर ते दिसू नये म्हणून ही पिवळी पॅन्ट वापरतो. हा आपलीच लाल समजून नको मारूड्या
नको मारूड्या नको मारूड्या
चारी मुंड्याची होशील तुरे गड्या
होशी तुरे गड्या होशी तुरे गड्या
मला तुझं ऐक थोडं माझं
मला तुझं ऐक थोडं माझं मला तुझं ऐक थोडं माझं
नाहीतर मोडून घेशील पाय 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 पाय.
याया बुवाची संगत
प्रेम अर्पावे जगाला असे हा धर्म खरा
हा धर्म खरा हा धर्म खरा
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेम व प्रेम अर्पत जा निंदा करू नको कारण आपण जन्माला येतो आणि नंतर जातो पण काही आणत नाही आणि काही घेऊन जात नाही. माझा माझा आणि यमाचा खाजा म्हणून सगळ्यांना प्रेम देत सुटावं.
सांगे दत्ता सुद्धा तुला आपलं मत
नाही कोणी जगत हो काय कामाची नाही,
काय कामाची नाही,
अहो या बुवाची संगत हो काय कामाची नाही,
काय कामाची नाही,
दुसऱ्याची निंदा करणे याचा धंदाच हा,
याचा धंदाच हा,
दुसऱ्याची निंदा करणे याचा धंदाच हा,
याचा धंदाच हा, या बुवाची संगत हो काय कामाची नाही,
काय कामाची नाही,
या बुवाची संगत हो काय कामाची नाही,
काय कामाची नाही,
या बुवाची संगत हो काय कामाची नाही,
काय कामाची नाही,
या बुवाची संगत